हॅलो जाधव सर बोलतात ना? सर विशाल बोलतोय सर, पारांचे अभिरुची मधून. हॅलो. हा सर, आपण मागे फ्लॅट संदर्भात बोललोच होता. तुम्ही म्हटले मला फॅमिली बरोबर येणार आहे एकदा संडेला वगैरे, म्हणून फोन करतो. कधी? ओके. काय झालं सर डिसिजन मग? बर बर. कधीपर्यंत सर होईल फायनल? कारण आपली ऑफर तर चांगली होती ना. रोडचा, अप्रॉच रोडचा का? पण सर रोड तर बनत आहेत ना आपल्या टावरच्या इकडनं साऊथ साईडने एक रोड जातोय 40 फुटीचा, त्याच्यानंतर पुढे वेस्ट साईडने पण एक रोड डायरेक्टली डायरेक्ट फटाला कनेक्टेड होतोय. बर ठीक आहे, चालेल.